पुढील नोंदीचं नाव आहे कुरतडणारे प्राणी अर्थात रॉडंट्स. स्तनी वर्गामधील कुरतडणारे प्राणी म्हणजे कृंतक हा एक गण. रोडेन्शिया असा आहे. हे प्राणी कोणताही पदार्थ खाताना इतर प्राण्यांप्रमाणे दातांनी तोडून व चावून न खाता तो कुरतडतात. या गणामध्ये पुष्कळ कुले आणि 2200 अधिक जाती आहेत. जातींच्या संख्येच्या दृष्टीने स्तनी वर्गात हा सर्वात मोठा गण आहे. इसवी सन 2000 नंतर कृंतकांच्या 20 अधिक नवीन जाती शोधल्या गेल्या आहेत. उडती खार, 3 पट्ट्यांची खार, 5 पट्ट्यांची खार, राक्षसी खार, सायाळ अर्थात साळ, उंदीर, घुशी व जरबिल ही कुरतडणाऱ्या प्राण्यांची उदाहरणे होत. बऱ्याच परिसंस्थांमध्ये कुरतडणारे प्राणी त्यांच्या जलद प्रजनन क्षमतेमुळे आणि अनेक भक्षकांचे भक्ष असल्यामुळे महत्वाचे असतात. शिवाय ते बीजप्रसारक आणि रोगवाहकही असतात. सर्वसामान्यपणे हे प्राणी आकारमानाने लहान असले तरी ते संख्येने जास्त उपद्रवी आणि उपयुक्त देखील असतात. काही प्राणी जमिनीवर तर काही जमिनीच्या खाली बिळे करून राहतात. काही झाडावर तर काही पाण्यात राहतात. या गणातील प्राणी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यांची वीणही मोठ्या प्रमाणावर होते. एका वेळेला अनेक पिले जन्माला घातली जातात. त्यामुळे त्यांची संख्या सतत वाढतच राहते. त्यांच्या अंगी चपळता असते. ते नेहमी लपून छपून राहतात आणि सदैव जागरूक असतात. बरेच कुरतडणारे प्राणी झुडपं आणि गवत यांची मुळं खाऊन राहत असल्यामुळे झुडपांच्या तसेच गवताच्या वाढीला आळा बसतो. सर्व सस्तन प्राण्यांच्या तुलनेत हे प्राणी माणसाच्या जवळपास जास्त प्रमाणात वावरणारे आहेत. या गणातील सगळे प्राणी शाकाहारी आहेत. एका विशिष्ट पद्धतीने खाद्य खाण्याची त्यांची सवय असते. हे प्रथम आपल्या पुढील पटाशीच्या दातांनी खाद्य कुरतडतात. त्यांचे पटाशीचे दात खूप धारदार असतात. वरच्या जबड्यात 2 आणि खालच्या जबड्यात 2 असे एकंदर पटाशीचे 4 दात असतात. हे दात जबड्याच्या हाडांमध्ये घट्ट बसलेले असतात. त्यांचे दात दंतीन नावाच्या पदार्थाने बनलेले असून त्यावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. दाताचा रंग पिवळा असतो. हे दात केव्हाही पडत नाहीत. ते नेहमी धारदार राखले जातात. थोडी झीज झाली तरी या दातांची झीज लवकर भरून येते. इतर प्राण्यांमध्ये पटाशीच्या दातांनंतर आतील बाजूला असणारे सुळे आणि उपधाडा या गटातील प्राण्यांना नसतात. या ठिकाणी दोन्ही जबड्यात दोन्ही बाजूंना मोकळी जागा असून नंतर दाढा असतात. पटाशीचे दात आणि दाढा यामध्ये मोकळी जागा असल्यामुळे गालाचा तो भाग आत ओढला गेलेला असतो. त्यामुळे तोंडात 2 पोकळ्या असतात. या पोकळीला दंतावकाश असे म्हणतात. अन्न भरभर तोंडात येऊन ते या पोकळ्यात साठवून ठेवतात. गालाच्या आतील बाजूने काट्यासारखा खरखरीत असा भाग असतो. पटाशीच्या दातांनी कुरतडून तोडलेले अन्न या खरखरीत भागातून गाळले जाते. नंतर दाढा त्या अन्नाचे चर्वण करतात. वरच्या जबड्यात 6 आणि खालच्या जबड्यात 6 अशा मिळून 12 दाढा असतात. या प्राण्यांचे पुढील पाय मागील पायांच्या तुलनेत अखूड असतात. पुढील पायात अन्नपदार्थ धरून खाण्यामध्ये हे प्राणी तरबेज असतात. या गणातील उंदीर पिकांची आणि अन्नधान्यांची अमाप नासाडी करतात. उंदरांमुळे प्लेगचा फैलाव होतो. तसेच उंदरांच्या चाव्यामुळे ताप येतो. हा ताप दीर्घ मुदतीपर्यंत राहतो. उंदरांमुळे पिसाळ रोग, अन्न विषबाधा, टायफस ज्वर आणि घोड्यांना इन्फ्लुएन्झा असे रोग होतात. जीवशास्त्रामध्ये संशोधनासाठी काळे आणि पांढरे उंदीर वापरतात. आफ्रिकन पिसी उंदीर कुरतडणाऱ्या प्राण्यांमध्ये आकाराने सर्वात लहान समजले जातात. त्यांची लांबी जेमतेम 6 सेंटीमीटर तर वजन 7 ग्रॅम असते. या उलट सर्वात मोठ्या आकारमानाचा कुरतडणारा प्राणी हा दक्षिण अमेरिकेतील कॅपिबारा हा होय. याची लांबी सुमारे 1.2 मीटर तर वजन सुमारे 65 किलोग्रॅम पर्यंत असते. ही नोंद पवी सोहनी आणि मोहन मधवाण्णा यांनी केली आहे.